ಅದಕ್ಕಡಾಕ್ಷಸ್ತವಃ
ಲಕ್ಷ್ಮೀವದನ ಲಾವಣ್ಯ ಸುದೋದಧಿ ಕೃಧೋದಯಃ ಕಲ್ಪವೃಕ್ಷ ಕಡಾಕ್ಷಾತ್ಮಕಾಂಕ್ಷಿತಾನಿ ಕರೋತು ನಃ ಲಕ್ಷ್ಮೀವದನ ಲಾವಣ್ಯ ಸುದೋದಧಿ ಕೃಧೋದಯಃ ಕಲ್ಪವೃಕ್ಷ ಕಡಾಕ್ಷಾತ್ಮಕಾಂಕ್ಷಿತಾನಿ ಕರೋತು ನಃ ಕ್ಷಮಾ ಕುಮಾರೀ ಕ್ಷಣಂ ಕೀಕ್ಷಣಂ ತ್ವಂ ಯತೃಚ್ಛಯಾ ನ್ಯಸ್ಯಸಿ ಯತ್ರ ಜಂತೋ ಸಯೀಕ್ಷಣಾನಾಂ ತ್ರಯಂ ಅಷ್ಟಹಂ ವಾ ಸಕಸ್ರಕಂ ವಾ ಸಕಸಾ ದಧಾತಿ ಅಂಬಸ್ತೋಕಾಲೋಕಸುತಾ ಸೀಕರಲೇಶೈಃ ಅಂಗಂ ಜಂತೋರ್ ಆರ್ತ್ರಯಸೇ ಯಸ್ಯ ಸಯೇಷ ಹಸ್ತಾ ಸ್ವೀಯಾತ್ವಾರಣಮಸ್ತಾ ಚ ಕಲದ್ಭಿಃ ದಾನಾಂಬೋಭಿ ಪಂಗಿಲ ಹೇಹಾಂಗಣಭೂ ಸ್ಯಾತ್ ತ್ವತ್ವೀಕ್ಷಣಾಮೃತ ಗಣೋಪಿ ನಯೇಷು ತೇಷಾಂ ಸತ್ಪಾರ್ನಿಜೀರ್ಣಸಿದಿ ಲಚ್ಛದಿರಾಪ್ತಿರಕ್ ಅಪ್ರಚ್ಯುದೈ ಸಲಿಲ ಬಿಂದುಭಿರಸ್ರು ಮಿಶ್ರೈಃ ಜಂಪಾಲಿತಾನಿ ಜಗತಂಬಸಿರಂ ಭವಂತಿ ಕನಕಸಿಪಿಕಾರೂಢಾ ಪ್ರೌಢಾದಿರಾಜ್ಯಪತೆ ಸ್ಥಿತಾಃ ಕದಿಚಿತ್ ಅತುಲಂ ಮನ್ಯಾದನ್ಯಾಸರಂತಿ ಯದಿಂದಿರೇ ಯತಪಿ ಚ ವಹತ್ಯೇನಾಂ ದೀನಾ ಪರೇ ಫಲಂ ಅಂಬದತೆ ಸ್ವಯಮಪಿ ತವ ಶ್ಲೋಕಾ ಲೋಕಾನ್ವಯವ್ಯತಿರೇಕಯೋಃ ಜಡಂ ಮಾಮಪಿ ಆರ್ತಂ ಜನನಿ ಶಿಶಿರಾಪಾಂಗವಿಶರೈಃ ಕೃಪಾಭೂರಸ್ಮೇರೈ ಕ್ಷಣಮಭಿಕೃತಾರ್ತಿ ಕುರು ಮುಥಾಂ ತದಕ್ಕೋ ವಾ ದೋಷಸ್ತವ ಭವದಿ ಕಂಸಾರಿ ದಯಿತೇ ಮರೌ ವಾ ಮೇರೌ ವಾ ಭಗವದಿ ಸಮಂ ವರ್ಷದಿ ಗಣಃ ದ್ವಾರಿ ದ್ವಾರಿ ದುರೀಸ ಕಿಂಕರ ಕೃತೈರಾದಂಗತೈರ್ಹುಂಕೃತೈಃ ಅಪ್ಯುಚ್ಚೈರ್ಅಧಿಮಾತ್ರ ವೇತ್ರ ಪರುಷಾ ಗಾತೈರ್ ಅನುಚ್ಚಾಟಿತಃ ದುರ್ದಾರಿತ್ರ್ಯ ದಶಾಪಿ ಶಾಶ ನಿಶಯೋ ದೂರಾ ಸಮುತ್ಸಾರ್ಯತೆ ದೇವಿತ್ವ ಕರುಣಾ ಕಡಾಕ್ಷ ತಡಿನಿ ಸ್ನಾನಾಜ್ಜವೇನಾಧುನಾ ಶುಶೌವಂಸೇ ಜನ್ಮಸೃತಿ ನಯಮದಿರ್ಮಾತರತುಲಾ ವಿಗಂಬಾ ಸಂಭಕ್ತಿರ್ವಿಸದಂ ಅವಿಗೀತಾ ಚ ಕವಿತಾ ಪ್ರಸಕ್ತಿರ್ದೈತ್ಯಾರೋಹಿತ ಪರಮಪತ್ಯಂ ಸುಭಯಶೋ ವಿವರ್ತ ಸಬ್ಧಾಮಿ ಧ್ರುವಂ ಅಶದೃಶಾಂ ತಾವಕದೃಶಾಂ ಅಲಂ ಅಲಂ ಅನುಶ್ರುತ್ಯ ಸ್ವಾಮಿನಿ ಜ್ಞಾನಹೀನಾನ್ ಅಗಲಿತ ಬುಧಮಾನಾನ್ ಅನ್ವಗಂ ಕಿಂ ಪಸಾನಾನ್ ಶರಣಂ ಉಪಕದಂ ಮಾಂ ಚಾರು ಕಾರುಣ್ಯತುಂಗೈಃ ಸ್ನಪಯ ಜನನಿ ಸಂಪನ್ನೃತ್ತರಂಗೈರ್ ಅಪಾಂಗೈಃ ಕೃತಿ ವಸುಮದೀಪದೀನ್ ಕೃದ ಷಡುಸ್ತವ ಸೇವತಾಂ ದಿಸ ಸ್ಫುಡಂ ಅಡಾಟ್ಯದಾಂ ದಿಸದು ದಾದು ವಾದೇ ದೃಶಂ ಜಬತ್ ಮವಿ ಬಹೂನ್ ಮನೂನ್ ಜಲನಿದೇ ಸುಧೇಯಸ್ತು ತೇ ದೃಶಾಂ ಇಹ ದಯಾ ಸ್ಪೃಶಾಂ ಅವಿಷಯೋ ದರಿದ್ರಾತಿಶಃ ಕೃಪಣ ದಶಾ ಪಿಶಾಶ ಗಣಮೋಚನ ವೇತ್ರಲತಾ ಮಧುರಿಭು ಭಕ್ತಿ ವಲ್ಲಿ ಪರಿಷಿಕ್ತಿ ಸುಧಾಂಬುದರಾಹ ಹೃದಯ ತಮೋ ವಿಮೋಕ್ಷ ಹಿಮದಾಮಕರ ಕಮಲೇ ಭಗವದಿನ ಪುನಂದು ಭವದೀಯ ಕಟಾಕ್ಷಲವಾಹ ಉದೀದ ताप्ते कुवलय परीताप समनी पदो विष्णोर्बान्दी रजनिचरचक्रव्यसनदा भजन्ति सार्वज्ञं भगवति शिरःकापिकमले सुबालोकैः सोऽहं हरद् शशिलेखेव भवति दूराजावसतापि दाननिरयद्वाराक्रजाग्रन्नर क्रूरालापशराह दिव्यधिकरं दूरान्निराकुर्वती कारावारसुते तरङ्गयमयि स्मेराम्बुजस्पर्तिनी ओरापारसमस्तदुष्कृदपरिहाराय धीरादृशः अगणितगणना पडीयसीते हरिगृहणि प्रखडा कटाक्षरेका स्थिरवसुम् अवनीपहं विदत्ते जननिवनीपहं एव कन्दजन्तुं नयने फणीन्द्रशयनेष्टनायके यदि नाददासि सुदिनाब्जसोपने बलभेदनोऽपि न लभेदसम्बतं मरुतामयेत मरुतामभिस्थले करुणारसेन वरुणालयात्मजे मृदिमानमेत्य यदि मामवेक्षसे मलिनात्मनापि कलिना क्रियेद किम् मम किं करोति यम किं करोऽपि वा माम् अपाङ्गलहरी गरीयसी तावकि स्पृशतु देवकि स्नुषे अन्धहस्य तुरुषा कषायिता मा पदन्तु मयि दुष्टदृष्टयः बन्धुरगुणे कृपणबन्धुम् अनपायम् सिन्धुतनये तव कडाक्षमकरन्दम् इन्दुकरवृन्दजडसन्दनमहीभृद् गन्तरमरुचिशिरसुन्दरमुपासे आर्तिं लुम्बत् अम्बतवापाङ्गसुदात्मना गङ्गा सैषां चित्रगतिर्वर्जितभङ्गा नेत्री सोषं प्रत्युदभवमेवमजस्रम् प्राज्ञानां या भासितरूपं च विदत्ते उच्चकोरगणवाप्युदयं ते वीक्षितं मनुमहे मकरन्दं यत्र तल्लगदिषट्पदमन्त्रः तत्र बादिषदभत्र गृहे यथ यच्च श्रीजननसनैस् तवावलोकैः लक्ष्मी श्रीक्षयपि सुना निरस्यमाना नालिकासनलिभिरप्लीकलग्ना नालिका भवति नृणां प्रदीपगत्या दुःखाप्तिकन्ये त्वतपाङ्गभृत्या वित्ताधिपत्यादिपदाभिषिक्ताः हृत्यावयुक्तास्तव देव्यभक्ता मर्त्या जगत्यां विलपन्ति रिक्ताः वीक्षितानि तव वारिधि कन्ये यत्र पालित जगन्ति लगन्ति चित्रम् अत्र सपरत्र च देहि देहि शब्दम् अपहाय सखास्ते तव देवि पडुर्नडक्कडाक्षो गुणवत्तालसत्वुच्छ्रयस्य नूनम् ननु नर्त कीर्तयते सरस्वतीं यः सततं संसृतमञ्जुलास्य रङ्गे भावत्कैर्भगवधिकच्चलानुवित्तैः कृष्णो यैर्भवति विदुःखडाक्षलेशैः तत्पूरैरधिकतमश्रियां निदानैः मालिन्यं हरसि विचित्रम् आन्तरं नः विगस्वरामोदभरं विधन्वति पुरो वसन्तं प्रदिदाकमाञ्छिता कडाक्षवल्ली तव माधव प्रिये प्रसस्त अनन्तं समिदाप्यसौ फलम् न विप्रयोगि व्यसनाय कल्पते न मार्गणानां सकदे च पञ्चदां भवं जवात् प्रत्युदन्दहीत्ययम् जयत्यभाङ्गस्तव चित्रमिन्दिरे विकशकमलशोभा विभ्रमोद्भूतिसीमा विदुमिख सतुपास्यं तन्वती सुप्रसन्नं शरदिव तव वीक्षा शार्ङ्गिणप्राणकान्ते शमयदु किल मे गाढोभम् उज्जृम्भिताभम् नित्यामेव विभूतिमं वदिसतो निर्व्याज बन्धो भवत् दिव्यापाङ्गलवस्य वर्णनविधौ कोलप्तवर्णो भुवि जुष्टो दृष्टिभिरष्टभिश्च दिसृभिः प्रायः सहस्रेण वा देवि द्वादशभिश्च दैवदगणो यस्मै स्थिरं तिष्ठते तातृक्षकडाक्षकङ्कडतरश्रीवेङ्कडादीशितुः प्राणप्रेयसि भूयसीं प्रजपदे सौर्याभिमुख्य श्रियं सत्कीर्त्या सकसामरोत्तमजयं प्राप्तः स सोपाश्रितो वाग्बाणैर्न विहन्यते क्षिदिभुजां निर्जित्य नित्यं द्विषः यावद्भावत्कवीक्षा सरदिदनुभृदाम् इन्दिरे मन्दिरेषु व्यक्तं नृत्तं विदत्ते धनपदि विभवात् उत्तरा वित्तराजिः द्वारे तारे स गौरास्तुरगपरिवृडा सिन्दुरा बन्धुराङ्गा गर्वात् पुष्यन्त् अगर्वाप्युदयम् अपि मुखं राजते राजदेशः धन्यः कश्चिज्जगति विषयस्तावकालोकितानाम् अत्रामुत्राप् अखिल जननी प्राप्य गोत्राधिकृत्वम् सत्सन्धानप्रभव सुमनसेवयामोदशाली जैत्रस्थानं किमपि भजति श्रीमदुच्चामरं च शय्योतायं जननिदनीनां वासमासायमित्तं गत्वा गत्वा अनुदिनम् अनुच्छिन्न दृष्णोद्गमोऽहम् हृत्यापाङ्गामिव भवदव प्रोषशान्त्यैरमेत्वां हृत्यापाङ्गां मधुरिपुवशीकारविद्ये प्रभत्ये विदन्वन्त्याम् इष्टं विविधमचिरात् ईक्षितलवैः भवत्यां जाग्रत्यां भगवदिनरान् सेवितुमनाः क्षरन्दीम् अप्यर्णे कमलसुरभिस्वादुशलिलां स्रवन्तीम् उल्लङ्क्य श्रयति मृगदृष्ट ಕೃಷ್ಣಾಂ ಆದಿದೃಶಾ ಅಜೀರ್ಯತ್ ಅಗನಾಶನಂ ತ್ರಿಡಗದಾಕರಂ ದೇವಿಯತೇ ಪುರಾಣಮಪಿ ಪೂರುಷಂ ಪುನರಲಂಗನಂ ಪುಷ್ಯದೇ ತದೇದತಿಹ ಪಾದುನಸ್ತವ ಕಡಾಕ್ಷ ದಿವ್ಯೌಷಧಂ ಪಣಿದ್ರಶಯ ಜೀವಿಕೇ ಭವ ವಿಭನ್ ಮಯಾತ್ ಆಮಯಾತ್ ದುರ್ಲಂಕ್ಯ ಸಂಸ್ಕೃತಿ ದುರರ್ನವ ಕರ್ಣಧಾರಾಃ ಸಂಬತ್ ವಧು ಸದನರ್ತನ ಸೂತ್ರಧಾರಾಃ ಅಜ್ಞಾನ ಕಾನನ ವಿತಾರ ಕುಠಾರಧಾರಾಃ ಪದ್ಮೇ ಜಯಂತಿ ಭವದೀಯ ಕಡಾಕ್ಷಧಾರಾಃ ಸ್ವಾದು ಶೀತಲ ದಯಾರಸ ಪೂರ್ಣಂ ಸೇವಿತಂ ದ್ವಿಜವರೈರ್ ಅಮೃತೋತ್ಕೈಃ ದೇವಿ ತಾವಕ ಕಡಾಕ್ಷ ತಡಾಹಂ ವಿಶ್ವತಾಪ ವಿಗಮಾಯ ವಿಗಾಹೇ ಕರುಣಯಾ ಕಲಸೋದಧಿ ಕನ್ಯಕೇ ನತ ಜನೇಶ ಅವಲೋಕಂ ಅಗಾಪಹಂ ವಿಧನುಷೇ ಸಕೃದೇಶ ಪುನಸ್ತನೋದಿ ಅನವಲೋಕಂ ಅಧನ್ಯ ದುರಾಸದಂ ದೇವಿ ಕಡಾಕ್ಷಲವಸ್ತವರಿಕ್ತೇ ಸಂಪದಂ ಆದಿಪದೇಬಿ ನಿಧತ್ತೇ ಸಿಂಧು ಕುಮಾರಿ ತದಾಪ್ ಅದಮಸ್ಕೇ ಸಿದ್ಯದಿ ತತ್ರ ಸಮಾಧಿರ ತೃಪ್ತೇ ಪ್ರಾಗೇವ ಸ್ಯಾತ್ ಪ್ರಾರ್ಥಿತಾರ್ಥಸ್ಯ ಸಿದ್ಧಿಃ ಪಶ್ಚಾದಂಬ ತ್ವತ್ಕಡಾಕ್ಷೋಬಲಂಬಃ ದೃಷ್ಟಾಂತೋ ನಸ್ತತ್ರ ತೇ ದೃಷ್ಟಿಪಾದಾಃ ಪ್ರಾಗ್ ಅಂಬೋಧಿಂ ಲಂಘಯನ್ ಪಾವಮಾನಿಃ ವಕ್ಷೋರಕ್ಷೇ ಶಾಂಗಿಣಸ್ಥೂಲಲಕ್ಷೇ ತತ್ತಾತೃಕ್ಷೇ ಜಾಗ್ರದಿ ತ್ವತ್ಕಡಾಕ್ಷೇ ಸೂನಶ್ರೀಭಿಃ ಸಾಂತ್ರಗಂತೇ ಪರೋಕ್ಷೇ ಕುರ್ಯಾತ್ ಆಸ್ತಾಂ ಅಲ್ಪದಿ ಕಲ್ಪವೃಕ್ಷೇ ರಚಯದಿ ತವ ವೀಕ್ಷಾ ನೂನಮಗ್ನೇ ವಿರಕ್ಷಾಂ ದುರಿತ ಸರಿತ ಭೇದಿ ದೇಸಿಗೋ ಮಂತ್ರವಾದಿ ತದಿಹ ಗಲಿತ ಮೋಹೇತ್ರಾಕ್ ಅಯಂ ಪದ್ಮಗೇ ವಿಷಯ ಋಷಿ ಪಿಶಾಶಿ ವಿಕ್ರಿಯಾಭಿರ್ವ್ಯಮೋಷಿ ಜಗದಂಬ ತವ ಪಾಂಗೋ ಜಲಜಾದಸರ ಪ್ರಕೃಷ್ಟ ಮಧುಕಾಲಃ ಕಮಲೇ ಕದಯ ಕದಂಬಾ ಕರೋತ್ಯಸೌ ಸರ್ವಮಂಗಲೇ ನಾಪ್ತಿಂ ದಿಷ್ಟಂತ ಅಷ್ಟಮಯೇವ ಭೂಸುದಸನಿ ಪೃಷ್ಟಾಚ ದುಷ್ಟಾಗ್ರಹ ಬಾಲೇ ಕಾಮಪಿ ಲೇಲಿಕೀದು ಜಗತ ಸೃಷ್ಟಾಪಿ ಕಷ್ಟಾಂ ದಶಾಂ ತೇ ಕಿಂ ಕುರ್ಯುರಪಾಂಗತೋ ಮಯಿ ಸಕೃತ್ ದೇವಿ ತ್ವಯಾಂಗೀಕೃತೇ ನೀಹಾರೋ ನಕರಸ್ತಂ ಅಂಬರಮಣೇರ್ ಲೀಲಾಂಬುಜಂ ಬಾದತೇ ವಿಜಯಾಭಜಯೌ ರಮೇ ಭವತ್ಯಾಂ ತ್ವದಪಾಂಗಾನ್ವಯ ತತ್ ವಿಭರ್ಯಯಾಪ್ಯಾಂ ಅಜಯತ್ ತವ ವೀಕ್ಷಯಾ ಹನುಮಾನ್ ಅಧಿಲಂಗಂ ವಿಕಡಾಕ್ಷ ರಾಕ್ಷಸೌಕಂ ಪ್ರತಿ ಗೋಷ್ಠಮದೀಸಿ ದುರ್ನ ಪದ್ಮೇ ಭವದೀಕ್ಷಾ ವಿಷಯಂ ಪ್ರವೇಷ್ಟುಮೀಟೇ ತ್ವದಪಾಂಗ ಸುಧಾತ್ರಿದಸ್ತುಷಾರೀ ಭವತ್ ಅಗ್ನಿರ್ಹನುಮಾನ್ ಇಹ ಪ್ರಮಾಣಂ ಕಡಾಕ್ಷ ಪ್ರತ್ಯೂಷೇ ತವ ಮಿಷದಿ ಕಂಸಾರಿ ದಯಿತೇ ತಮಸ್ಸಾಂ ಯತ್ ಅಂತರ್ಗತಮಪಿ ಚ ಸೂರ್ಯಾಕಲನದಃ स्वयं दोषोन्मेषो विरमदिपुनःसारसवन श्रियःसम्पत्यन्ते दिवि च भविता वासनमपि सुरभिस्तनुते तवावलोकः सुमनःसम्पदम् अम्बभूमिजानाम् अविपल्लवतां विदाय पुष्णाति अभि चामोदम् अदीप्तिकाननानाम् कमले गभीरकरुणाजलतौ त्वयि मन्दरक्षणविकासहृदे कलितोदया मृदुकडाक्षसुधा प्रदयत्यसौ सुमनसां भ्रमतम् मृदिकानलम्बुजगशैलपदेः प्रसमं नयन्त्यदितरां शिशिरा कमलालये तव कडाक्षजरे वितनोतु नो वृजिनतापभरम् दृशोलेशं देशात्रियुगसकितेयं गियतिदम् महोदारायास्ते मम तु सुमहानेष विभवः गणान् अत्र द्वित्रान् गणयति न वारां जलधरः प्रपत्यन्ते शुक्तौ परिणतिममी मौक्तिगतया विलेशय कुलेशबोधरपदि प्रिये त्वद्दया तरङ्गम् अकबङ्कदं दृदवदशिरं दृश्यते विहस्वर विहस्वरव्यधिगरस्फुरं निष्कुडं नयत्युवदि नोपुरक्वणिदसुन्दरं मन्दिरम् नारायणप्रणयिनी त्वम् अपाङ्गदुःखदाराभिः आभिरभिषिञ्च दयाम्बुधे मां स्मेरानवत्य निरुभाग्यशुकं यतो मे पाराज्यभाग्यमभिषेच्छ्यति शाश्वतं तत् वो भूबभूमौ भ्रमभीमपापभूमेति मे मूर्ति लिबिम्बिदादुः पवर्कगर्भां परिभृज्य पद्मे करोत्यभाङ्गो हि अभवर्कगर्भां यं त्वं देवि निरीक्षसे यदुपदे कान्ते दृशादातृशा तत्र स्तोत्रगिरः सरन्ति विदुषां तत्रैव चित्रा गुणाः तेनैव व्यपदेशम् अर्हति कुलं तस्मिन्मधिस्तिष्ठति दृष्टा पृष्टम् अरे स एव न पुनर्धन्यं तधन्यं विदुः अपारसंसारतपातपार्ति व्यपायदच्छायमपास्तदोषम् कृपामरन्दै शिशिरं भ्रमे त्वदपाङ्गकल्पत्रमम् उपाश्रयामः भावत्कमार्चिशमनं विरजातरङ्गम् पश्याम् अपाङ्गमखिलाम्बयदाप्लुताङ्गः पीताम्बराकलितदीप्तिपदं परार्थ्यम् ताधिभूषितमुपेत्यमुदं दधाति दुर्वर्णम् अर्णवसुते नमता ललाटे लोकाम्बलुम्बदि कडाक्षजरस्त्वदीयः ते राजदाप्तुदयिनः पुनरुल्लसन्दीति एतत्करोति हृदि विस्मयम् अस्मदीये देवि दुर्गदमरौ तव वीक्षा कालिकादिशति काञ्चन वृष्टिं तस्य सिद्ध्यति सुकीर्तिरुदञ्चते धीरसस्य विभवस्य च तदस्या। வருணாலய சார்வபௌம கன்யே கருணாவாங்க மதோ விரதஸ்வதீயஹ மதுநாசனமேத்ய விருத்திமிச்சன்னே அதுனா குத்ர சசங்கதீர் விதத்தாம் நித்ராஜுஷாம் பவ விஷாதமயே நிசீதே ஸ்வாபாங்கமர்ப்பயசி சோபனம் ஔஷதம் நக சித்ரம் ததோபி ஜகதம்பசிரம் வினித்ரம் வேத்யாமகே விகத துக்கபதம் பிரபோதம் ஸ்வாலோகம் சிசிரம் சிராய நயசேயம் ஜாயமானம் ஜனம் சம்பஸ்யேன்மது காலயேவ சுமனசத்வாவகஸ்தம் ததஹ பாதோ ஜாயத நேரஜாம்சி ஜனயன் வேதோத்ரு கூஷ்மாகமோ ரௌத்ராலோக கனாகமச்சதமஷாம் கர்த்தான தத்ராஸ்பதே பிராய கஞ்சித் அதிருஷ்ட வந்தம் அவனோ பத்மே த்ரிஷா ஸ்வீயா சம்யோஜ்ய பிரசபம் க்ஷணேன தனுஷே ஜந்தும் சஹஸ்ரே க்ஷணம் ஆதிஸ்ஸ அசத்ருக்பதே த்ரிதச நேத்ராகார பாஜம் தமப்யேணாங்கஸ்வஸ் ஈத்ருசம் கடயிதும் த்ராகீசிஷே துர்கடம் ய கஞ்சித் அதிருஷ்டவந்தமவனோ பத்மே த்ரிஷா ஸ்வீயா சம்யோஜ்ய பிரசபம் க்ஷணேன தனுஷே ஜந்தும் சஹஸ்ரே க்ஷணம் ஆதிஸ்ஸ அசத்ருக்பதே த்ரிதச நேத்ராகார பாஜம் தமப்யேணாங்கஸ்வஸ் ஈத்ருஷம் கடயிதும் த்ராகீசிஷே துர்கடம் முகருச்சி சரித்தரங்காஹ ஸ்மிதசித சதபத்ர லோலகலபிருங்காஹ சம்பன்னர்த்தனரங்கா ஜயந்தி ஜகதம்பதாவகாபாங்காஹ முகருச்சி சரித்தரங்காஹ ஸ்மிதசிதசதபத்ரலோலகலபிருங்காஹ சம்பன்னர்தனரங்கா ஜயந்தி ஜகதம்பதாவகாபாங்காஹ இதி ஸ்ரீமத் வேங்கடாத் பரிவிரஜிதே ஸ்ரீமல்லக்ஷ்மி சகஸ்ரே கடாட்சஸ்தவக பஞ்சமக.